सुभेदार है सरजे राव हे सरजे राव थोरले सरजे राव अख्तरी ते सत्तर गावे मर्दुम की सारे जगा ठावे पेशवाई तो होता ना वे हजी जी जी
पेशवाई तो होता ना वे हजी जी जी पेशवाई तो होता ना वे हजी जी 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 जी
आसा है सरजे राव एकदा शिकारी चा निमतान रानात शिरले असताना स्वकियांनी दगा त्याला दिला गनिमान मौका हेराला फसवून सर्जरावाला फर खिंडित हो गाठाला सर्जरावाला जी जी
सर्जरावाला
जी 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 खंडेराव मर्दाचा चेला खंडेराव धावला मदतीला आसमान धावल गणी माला धावल गणी माला जिरहा जी जी खंडेरावाचा मर्दुमकीन सुभेदार प्रसन्न झाला म्हणाला फले फले रे बहादरा खरा तू नरवीर पठ्या हो राखली सर लाज करीन ह्याची परतफेड मी हमखास आणि थोड्याच दिवसात ठरल्याप्रमाणे दिला तेन गाव उभावत ना
दिला तेन गाव उभावत ना
सेवेला चाकर होता ना
सेवेला चाकर होता ना
ये जरी पटकानी घोडा डवला ते खंडेरावाला जी 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 जी
खंडेरावाला जी 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 खंडेरावाला जी 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 जी
धन धान्य दिल चौपट धन धान्य दिल चौपट पर एक खातली अट करा परमान संभाळा माझ्या वतनाला
माझ्या वतनाला
अन धावून याव असच आल्या गेल्या बकुटाला चिम्मा मी सोपवितो तुम्ही जागा वचनाला
जागा वचनाला
अन शीर तुटो परी देऊ नका अंतर्या मातीला